यत्तु कामेऽप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसमुदारुतम्।
यत्तु कामेऽप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसम उदारुतम्।
जे कर्म फलाची आकांक्षा ठेवून केले जाते, जे अहंकारामुळे करावेसे वाटते आणि जे करताना अत्यंत कष्ट होतात, त्या कर्माला राजस म्हणावे। मनामध्ये काही ना काही अपेक्षा धरूनच कर्माचा आरंभ होतो। प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते असे जे वचन आहे ते इथेही लागू पडण्यासारखे आहे। ज्यातूनच काही लाभ नसेल तर कर्म करणार नाही अशी ही वृत्ती निर्माण होते। ही वेश्यावृत्ती झाली। हा काही पत्नी धर्म नव्हे। उद्योगधंद्यातही प्रतिदिनी जे लाभाचाच विचार करतात ते आपल्या व्यवसायात स्थिर राहू शकत नाहीत। सगळ्याच उद्योगात तेजी मंदी असते, म्हणून प्रत्येक मंदीगणिक धंदा पालटला तर व्यवसाय कधीच उभा राहणार नाही। पण राजस्वृत्ती हा विवेक बाळगत नाही। तसेच कर्म करताना कर्तव्य भावनेपेक्षा अहंकारच जास्त प्रबल असतो। मी केले तरच होईल, माझ्यासारखे कोणाला साधणार नाही, या वृत्तीनेच सामान्यत कर्म केले जाते। अर्जुन युद्ध करीत नाही म्हणाला आणि युद्ध न करणे, संहार न करणे कसे योग्य आहे ते सांगू लागला, तेव्हा भगवान त्याचा अधिक्षेप करताना, हे तुझे बोलणे म्हणजे प्रज्ञावाद आहे, पांडित्य प्रदर्शन आहे, तर्कट आहे असे म्हणाले। या प्रज्ञावाद शब्दाचे स्पष्टीकरण करताना ज्ञानेश्वर महाराजांनी जे भाष्य लिहिले आहे ते मोठे मार्मिक आहे। तरी सांग पा मज अर्जुना, तुझपासूनी स्थिती या त्रिभुवना, हे अनादि विश्वरचना ते लटिके काई, एथ समर्थु एक आथी, तयापासून भूते होती, तरी हे वायाची काय बोलती जगा माझी, हो का सांप्रत ऐसे जहाले, जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले, आणि नाशू पावे नाशिले तुझे निकाई, तू भ्रमलेपणे अहंकृती, यासी घातून धरीसी चित्ती, तरी सांगे काई हे होती चिरंतन। ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील 95 ते 98 ओवी। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की श्रीकृष्ण म्हणाले, अरे अर्जुना, मला सांग, या त्रिभुवनाचे अस्तित्व तुझ्यामुळे आहे का? ही विश्वाची रचना सनातन आहे असे मानले जाते ते खोटे आहे काय? या जगदव्यापाराच्या मागे कोणी एक समर्थ ईश्वर आहे आणि त्याच्यापासूनच सर्व भूते उत्पन्न होतात असे जे जगामध्ये बोलले जाते ते निरर्थक आहे का? का आता हे जन्म आणि मृत्यू तूच उत्पन्न केलेस असे झाले आहे, म्हणून तू मारशील तरच हे मरतील असे होणार आहे? मी या कौरवांचा घात करणार नाही असे जे तू म्हणतो आहेस, ते भ्रमाने तुला वाटणाऱ्या अहंकारापोटी म्हणतो आहेस। तू मारीत नाहीस म्हणतोस, म्हणून हे चिरंजीव होणार आहेत का? हे सर्व प्रतिपादन कर्माच्या पाठीमागे अहंकारी वृत्ती कशी उभी राहते त्यावर प्रकाश टाकणारे आहे। वक्ता बोलतो त्यावेळी अहंकाराने बोलतोच, पण श्रोता ऐकतो त्यावेळी त्याच्याही अंतःकरणात अहंकार असतो आणि त्यामुळेच वक्त्याचे बोलणे हे आपल्यालाच उद्देशून आहे असे वाटत असते। या संदर्भात आमच्या दादांचे एक सुभाषित फार चांगले आहे। वक्त्याचे वचते जरीही नसले टोचून कोणा प्रती, श्रोते ऐकून या तदर्थ आपल्या की वर्तनी उडीती, त्याचे ते वच बाण साच गमती अंगी जया शावणी, नाही कौतुक यात साच बुध हो चोरा मनी चांदणे। वक्ता कित्येक वेळी सिद्धांत म्हणून काही सांगत असतो, स्वतःच्या धारणेप्रमाणे हितकर काय त्याचे प्रतिपादन करीत असतो, त्यामुळे काही श्रोत्यांचा अहंकार दुखावतो। राजकीय क्षेत्रात तर अहंकाराचा नंगानाच चालू आहे आणि त्यामुळेच आम्ही लोकहितासाठीच मानवाच्या सेवेसाठीच प्रयत्नशील आहोत अशा पाट्या कपाळावर बांधलेले सारेच पक्षोपपक्ष परस्परांशी भांडत असतात आणि संधी मिळेल तेव्हा एकमेकांचे पाय मागे ओढत असतात। कित्येक वेळा सहकार्य करताना दिसतात, पण ते सुद्धा स्वार्थासाठी जनसेवेसाठी नाही। मठपती आणि सांप्रदायिक महंत यांचीही स्थिती यापेक्षा वेगळी नसते। यांचेही अहंकार चांगलेच उग्र असतात। स्वतःचा मोठेपणा मिरवणे आणि इतरांना तुच्छ लेखणे तेथेही आढळून येते। चिकित्सक माझ्या औषधाने गुण आला म्हणतो, पण प्रयत्नस्य प्रभुर्वैद्यः न वैद्य प्रभुरायुषः। चिकित्सक प्रयत्नांचा धनी आहे, आयुष्याचा नाही, म्हणून मी रोग्याला जगविले असे वैद्याने मानू नये। जरा नीट अवलोकन केले तर कर्माच्या पाठीमागचे असे अहंकार आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतील। माणसे निवडणुकीतच नव्हे तर एरवीही ऐकणाराला उभग येईल इतक्या प्रमाणात स्वतःविषयी बोलत असतात. जणू काही सर्व विभक्ती प्रत्यय मी या एकाच सर्वनामाकरता असतात. नीट विचार केला तर अहंकार मिरवावा असे कर्तृत्व फारच कमी आढळते. आपल्या प्रयत्नाचे मोल किती हे सांगणारे एक संस्कृत सुभाषित आहे. अरक्षितम तिष्ठती दैव रक्षितम, सुरक्षितम दैव हतम विनश्यती, जीवत्य नाथोपि वने विसर्जिता, कृतः प्रयत्नोपि गृहे विनश्यती. रानात टाकलेले अनाथ पोर दैव अनुकूल असल्यामुळे चांगले वाढते, तर घरात चांगल्या दक्षतेने वाढविली जाणारी मुले दुर्दैवाने अल्पायुषी ठरतात. ज्याचा अर्थ प्रयत्नाला अर्थ नाही ते सोडून द्यावेत असा नाही, तर काम करणाराने अहंकार बाळगू नये इतकाच याचा अर्थ आहे. आम्ही सेवा करतो असे तोंडाने म्हणत मिरवणारे स्वयंसेवक सभा परिषदातच नव्हे तर उत्सव महोत्सवासारख्या धार्मिक कार्यातही आपला अहंकार दूर ठेवू शकत नाहीत, म्हणून तेथेही द्वेष, मत्सर, तुच्छता इत्यादी विकार आपले अस्तित्व निरनिराळ्या प्रकारे प्रकट करीत असतात. हा रजोगुणाचाच परिणाम आहे. रजोगुणाचे आणखी एक वैशिष्ट्य, साध्या सुध्या कामात रजोगुणी व्यक्तीला रस वाटत नाही. काम अवघड, कठीण, अधिक कौशल्य बुद्धिमत्ता लागणारे, कराव्या लागणाऱ्या श्रमामुळे इतरांपेक्षा उठून दिसणारे, ज्याला पूर्वसिद्धता साधन संभार विपुल प्रमाणात लागतो, जे काम करताना साहसाची आवश्यकता असते अशीच कामे करावीशी वाटतात, छांदिष्ट गिर्यारोहक हे याचे उदाहरण. ज्यामुळे एक प्रकारे अहंकाराचेच पोषण होत असते. संशोधकही असेच कष्ट उपसत असतात, पण त्यांच्यापुढे काही चांगले ध्येय असते. सैनिकांनाही साहसाची आणि कष्टाची कामे अनेक वेळा करावी लागतात, पण ते त्यांचा चपळपणा आणि काटकपणा प्रसंगविशेषी अपुरा ठरू नये म्हणून आवश्यक असते. पण छंदिष्टांना केवळ साहसाचेच आकर्षण असते. लहानशा साध्या ओढीतून समुद्र पार करणे, विषारी सापांच्या संगतीत राहणे इत्यादी गोष्टी पाहिल्या म्हणजे बहुलायासम प्रकरण चांगले समजू शकते. सर्व संतांनी भगवंताचे नामस्मरण हे अत्यंत सोपे तरी अत्यंत श्रेष्ठ साधन आहे म्हणून सांगितले आहे आणि अनेक प्रकारांनी वारंवार पटवूनही दिले आहे. योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ दर्प, असा इतर साधनांचा निषेध केला असतानाही माणसाला अगदी पारमार्थिक म्हणवणाऱ्या साधकालाही केवळ नामाने समाधान होत नाही, काहीतरी विशेष व्रते, अनुष्ठाने, तीर्थयात्रा, उत्सव महोत्सव केल्याविना वा योगमार्गातील प्राणायाम, ध्यान, धारणा यांच्या नादी लागल्याविना त्याला बरे वाटत नाही. मग सांप्रदायिकांना बहुजन संतोषासाठी त्याचाही अवलंब करावा लागतो. त्यातून सत्वगुण वाढला, श्रद्धानिष्ठा बळावली, भक्तिप्रेम वाढले तर हा खटाटोपही उपयुक्त ठरतो असे म्हणता येईल, पण तसेही फारसे घडत नाही. या अशा उद्योगामुळे पुष्कळ काही केले असे वाटून रजोगुणी अहंकार सुखावतो एवढेच घडते. वस्तुतः फार मोठ्या त्याग वैराग्याच्या भानगडीत न पडता सामान्य सदाचरणात राहून नामस्मरण करीत राहिले की काही काळानंतर भक्ती प्रेम वाढू लागते आणि भक्तीप्रेमाने केलेल्या नामस्मरणाने परमार्थ मार्गातील प्रगतीही अपेक्षेपेक्षा लवकर होऊ शकते. नामस्मरणातील एकाग्रता वाढू लागली, तिला इष्टदेवतेच्या सगुण रूपाचे अधिष्ठान असले की योग प्रक्रियेतील मुळात अवघड असलेल्या धारणा ध्यानाचेही लाभ मिळू शकतात. नामरूपाच्या आलंबना वाचून केलेला ध्यानाचा प्रयत्न हा स्वसंमोहनात परिणत होऊ शकतो, ते इष्ट नाही, पण नामस्मरणाचा साधेपणाच माणसाला परवडत नाही, कारण हा उपक्रम नित्याचा असावा लागतो, सातत्याने दीर्घकाळ करावा लागतो. या सातत्याला दीर्घकाळाला माणूस कंटाळतो हेही रजोगुणाचेच लक्षण आहे.